नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्णपदक. पदकांची संख्या 26. आता सविस्तर बातम्या. जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये सुरत इथं जलसंचय जनभागीदारी या अभियानाचा प्रारंभ आज पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केला. त्यावेळी ते बोलत होते. भारतात पाण्याला ईश्वराचं रूप मानलं असून पाण्याच्या साठवणुकीच्या अनेक शास्त्रशुद्ध पद्धती भारतात परंपरेनं विकसित झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई या समस्यांवर जलसंचयानेच तोडगा निघू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी संवाद साधला. मातृभाषेतून शिक्षण घेण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावावर पंतप्रधानांनी यावेळी चर्चा केली. नुकत्याच संपलेल्या ऑगस्ट महिन्यात देशभरातल्या 40 लाखांहून अधिक नवीन डीमॅट खाती उघडण्यात आली आहेत. यामुळे देशातल्या डीमॅट खात्यांची संख्या 17.10 कोटी पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात बाजारात विक्रमी संख्येनं आयपीओ दाखल झाले आणि विविध कंपन्यांनी त्यांच्या माध्यमातून सुमारे 17,000 कोटी रुपयांचं भांडवल उभारण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे डीमॅट खात्यांमध्येही वाढ झाली असं सेबीनं सांगितलं. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यात 2024-25 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली असल्याचं त्यांनी आज समाज माध्यमांवरील संदेशात सांगितलं. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य असून तिथं 19,059 कोटी तर दिल्ली राज्यात 10,778 कोटी इतकी गुंतवणूक आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारनं 15,360 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित जनसन्मान यात्रेत ते आज बोलत होते. सरकारनं विविध समाजांसाठी तसंच महिला आणि मुलांसाठी राबवलेल्या विविध योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. भारतीय संविधान हे कुणीही बदलू शकत नाही असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं. पंचायत समितीच्या इमारती ग्रामीण विकासाच्या केंद्रबिंदू आहेत. या विकासाच्या मंदिरांचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते आज बोलत होते. राज्याच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात नवी पहाट आणणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे असं विखे पाटील म्हणाले. आमदार पंकजा मुंडे, आशुतोष काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणं घेणं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचीही अधिकार नाही अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना राज्यात अशांतता पसरवण्याचा महाविकास आघाडीचा कट आहे अशी टीका त्यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचं आश्वासन देऊन भारतीय जनता पक्ष महिलांची फसवणूक करत असल्याची टीका महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महागाईमुळे सण उत्सवाचा रंग फिका पडला असून जनता त्रस्त आहे म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी महिला काँग्रेस राज्यभरात खर्चे पे चर्चा अभियान राबवणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्रात युती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी सुरू केलेली ही योजना असून त्यांना राजकीय फायदा घ्यायचा असल्याचं त्या म्हणाल्या. केंद्रीय संस्थांची भीती दाखवत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं गेलं, मात्र महायुतीमध्ये प्रचंड अडचणी असल्यामुळे हे सरकार पडेल असं मत सुळे यांनी व्यक्त केलं.
हे बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी उद्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना होणार असून गेल्या दोन दिवसांपासूनच अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचं आगमन होत आहे. तसंच गणरायाचं स्वागत करण्यासाठी घरोघरी लगबग सुरू झाली. उत्सवासाठी आवश्यक सामानानं सर्वत्र बाजारपेठा फुलल्या असून भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. गणेश उत्सवानिमित्त राज्यात विविध ठिकाणी पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त स्पर्धांसारखे अनेक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत राज्यात 9200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या धोंदलगाव इथं कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे 1753 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्यानं कार्यान्वित केली जाणार असल्याचं महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात पूर प्रभावित गावांमध्ये साथ रोग पसरणार नाही यासाठी जिल्हा आरोग्य विभाग विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात 28 गावं पूर प्रभावित झाली होती. या गावांमध्ये आता आरोग्यसेवा सुरळीत रहावी, साथ रोग पसरू नये यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. घरोघरी आरोग्य सेवकांमार्फत सर्वेक्षण केलं जात असून ज्या ठिकाणी डासांची घनता जास्त आहे तिथं घरामध्ये फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत किनवट पोलिसांनी आज 13,80,000 रुपयांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत 20,38,000 एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. भंडारा पोलिसांनी देखील काल मध्यरात्री केलेल्या एका कारवाईत 167 किलो गांजा पकडला. या प्रकरणी एका चारचाकीसह दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वाशिम जिल्ह्यात आडोळी ते वाकडी दरम्यान असलेल्या 35 टोलवरची 180 मीटर विद्युत तार चोरणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आज पोलीस प्रशासनानं माध्यमांना माहिती दिली. हिंगोली रस्त्यावरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ असलेल्या घरकुलातून चारचाकी वाहन आणि मुद्देमालासह एकूण 6,00,000 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केला. पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत आज उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं सुवर्णपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेतलं हे भारताचं 6वं सुवर्णपदक आहे. नौकानयन स्पर्धेत भारताचे यश कुमार आणि प्राची यादव उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. महिलांच्या 200 मीटर T12 धावण्याच्या शर्यतीत सिमरन शर्मानं देखील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पुरुषांच्या 400 मीटर T47 स्पर्धेत दिलीप गावितनं अंतिम फेरी गाठली आहे. या स्पर्धेत भारत 6 सुवर्ण 9 रौप्य आणि 11 कांस्य पदकासह एकूण 26 पदकं जिंकून पदक तालिकेत 17व्या स्थानावर आहे. 20 वर्षांपेक्षा कमी वयोगटासाठीच्या जागतिक महिला कुस्ती स्पर्धेत भारताच्या ज्योती बरनवालनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. स्पेनमध्ये पोंतेवेंद्रा इथं ही स्पर्धा झाली. गुजरात इथं झालेल्या योनेक्स सनराईज पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत संभाजीनगरच्या सोनाली मिरखेलकर हिनं महिला दुहेरी गटात सुवर्णपदक पटकावलं तर मिश्र खुल्या गटात उपविजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. जलसंचयाचा थेट संबंध आर्थिक प्रगतीशी असून पाण्याचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम. आणि पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत उंच उडी प्रकारात प्रवीण कुमारनं पटकावलं सुवर्णपदक. पदकांची संख्या 26. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.